तिथे आपण
या गुणापैकी सर्व व्यापकता आणि परमप्रेममयता हा जो भाग आहे याचा एकमेकाशी काय संबंध आहे हे आपण बघणार होतो. तर याला आपल्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण घेतल्यानंतर सर्व व्यापकता आणि परमप्रेममयता ही एकच कशी आहे किंवा हे आपल्या लक्षात येईल. आपण जेव्हा दुसऱ्याचा परिचय होतो तेव्हा आपल्या प्रेमाच्या पायऱ्या जसं प्रेम असेल त्या बरहुकून त्या हिशोबाने आपली वागणूक कशी बदलत जाते हे आपण बघूया. म्हणजे भगवंत परमप्रेममय का हे आपल्याला त्रयराशिकाने कळेल किंवा पंचराशिकाने कळेल, कारण आपल्याकडे पंचचं महत्व जास्त आहे. म्हणून साधी गोष्ट आहे की जेव्हा आपला एखाद्याचा आपला परिचय होतो तेव्हा आपण नुसतंच त्याच्याकडे बघून हास्य करतो आणि पुन्हा पुढच्या वेळी भेटला की हास्य करतो म्हणतो काय कसं काय ठीक आहे हे विचारतो. म्हणजे थोडी परिचयाची प्रेमाची पुढची पायरी. त्याच्यानंतर आणखीन पुढच्या वेळी पुन्हा भेटला की आपण जाता येता घाई तसं नुसता हातवर करतो आणि तोंडाने विचारतो काय कसं काय ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं या सगळ्या याच्यामध्ये की आणखीन पुढे गेल्यानंतर त्याच्याशी आपण हस्तांदोलन करतो, म्हणजे थोडा शरीराचा स्पर्श यायला लागला आता त्याच्यामध्ये. त्यासाठी कवीने असं म्हटलेलं आहे प्रेमाच्या अवस्थेमध्ये की जे व्हायचे असे ते खुशाल होऊ दे रे, पण हा हात आज माझ्या हातात राहू दे रे. कारण हा स्पर्श हा भगवंताचा स्पर्श आहे, त्यामुळे हा माझ्या हातात सतत राहून दे, बाकी काही का होईना. तर हे हस्तांदोलना संबंधी झालं. त्याच्यानंतर आणखीन थोडा आपला परिचय आपल्या घरच्या लोकांच्या बाबतीमध्ये आपण काय करतो, आपल्यापेक्षा लहान मुलगी असेल मुलगा असेल त्याच्या पाठीवर हात फिरवतो. परिचयाची प्रेमाची पुढची पायरी. त्याच्यावर ह्याने कवीने म्हटलेलं आहे की पाठीवरी फिरवा हात पण याहो बाबा एकच वेळा, कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला. तसं आपण लहान असेल तर पाठीवर हात फिरू, आपल्यापेक्षा मोठा असेल त्याच्या चरणाला स्पर्श करू, त्याच्या चरणावर मस्तक ठेवू, म्हणजे स्पर्शाची शरीर स्पर्शाची पुढची पायरी आली. आता त्याच्यानंतर आणखीन पुढे काय होतं, आणखीन आपण समजा फार त्याच्याविषयी प्रेम आपल्याला वाटलं, एखादा बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी भेटलेला मित्र असला आपण त्याला मिठाई मारतो, हे हृदयचे ते हृदय घातले. आपलं हितगुज प्रेम असेल ते हृदयाच्या जवळ हृदय घेऊन आपण ते व्यक्त करतो. याच्या पुढची आणखीन परमप्रेमाची पायरी जी आपण आई आणि मुलाची म्हणतो, त्याच्यामध्ये काय होतं, आई मुलाला अत्यंत प्रेम असल्यामुळे आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये म्हणजे गर्भामध्ये 9 महिने जागा देते, म्हणजे शरीराचा आणखीन आत्मस्पर्श झाला, आणखीन शरीराचा स्पर्श आणखीन जवळ गेला, आणखीन जास्त जागा व्याप्त आली. मग आता ह्या त्रयराशिकानिमित्त आपल्या सगळ्यांना असा प्रश्न विचारतो की जो भगवंत सगळी सृष्टी आतून व्यापून आहे कायमची, त्याचं प्रेम किती असलं पाहिजे, त्याच्या परमप्रेममयतेची कुठे त्याची व्याख्या बसेल का, त्याचं परमप्रेम किती असलं पाहिजे की जो सदैव प्रत्येक सृष्टीचं आपल्या निर्मितीवर त्याचं इतकं प्रेम आहे की त्या प्रेमाच्या पोटी त्या निर्मितीचा कण अन कण तो सदैव व्यापून असतो अदृश्य रूपाने, तेव्हा त्याचं प्रेम किती असलं पाहिजे याचा प्रयत्न आपण पंचराशीत मांडावं आणि सर्व व्यापकता म्हणजे परमप्रेममयता हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे जसं आपण आपल्या व्यवहारातल्या प्रेमाच्या ह्या ज्या व्याख्या बघितल्या, म्हणून संत मीराबाई तिथे असं म्हणतात की भगवंताला पत्र लिहायचं म्हटलं तरी जो मेरे नयनादमय बसे उसको पत्या कैसे लिखू, अरे जो माझ्या शरीराचा कणकण व्यापून आहे त्याच्याशी मी पत्र व्यवहार कॉरस्पॉन्डन्स काय करणार. तुकाराम महाराज म्हणतात माऊलींची आठवण झाली म्हणून कसं ह्याने पूजा करू केशी राजा, तुझी पूजा मी कशाने करू, माऊली आलेत म्हणून तो अभंग मी इथे घेतो. त्याच्यामध्ये महाराजांचा फार सुंदर अभंग या विषयावर आणि तो माऊलींच्या कृपेने त्यांनी आपल्याला इथे उदारपणाने प्रेमळपणाने आपल्याला इथे दिलेला आहे तो आपण बघूया. बघण्यासारखा अभंग ना, महाराज म्हणतात महाराज अशा अवस्थेत आहेत परमप्रेममय आणि एकरूपतेच्या सर्व व्यापकतेच्या की ते म्हणतात कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फेडी. आता मला थोडी शंका आहे आमच्या लाडक्यासारखी, भगवंता थोडी फेडशील का माझी शंका की उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा, मी तुझी स्वतंत्रपणे पूजा करूच कशी शकणार, अणोरणी या थोकडा तुका आकाश आहे एवढा, गंधाचा सुगंध तू पुष्पाचा परिमळ, गंधांचा सुगंध तू पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू. तू सबळ आहेस मी दुर्बळ आहे, मी तुझी कशी पूजा करणार. फळदाता तूच तांबूल अक्षता, फळदाता तूच तांबूल अक्षता तेथे काय आता वाहू तुझं. आणि पुढे म्हणतात बाहू दक्षिणा तरी धातू नारायणा. तुझ्यासमोर काही चार पैसे ठेवावे म्हटले तरी धातूही नारायण आहे, नोट ठेवावे म्हणले तरी कागदही नारायण आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायणा ब्रह्मतेचे अन्न दुजे काही. आता ब्रह्मतेचे अन्न दुजे काही हे आपण नंतर बघणार आहोत थोड्याशा विस्ताराने की हे ब्रह्म आपलं अन्न कसं असतं. गाता तू ओंकार काळी नादेश्वर, मी काही गायचं म्हटलं तर तू ओंकार स्वरूप आहेस. माझ्याकडून निर्माण होणारा सगळा ध्वनी हे तुझंच प्रगतीकरण आहे. टाळी वाजवी म्हणजे तू नादेश्वर आहेस. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कुठे. स्वतंत्र म्हणाले मी कशावर नाचणार, कुठे नाचणार. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, मला आपल्या यातलं काही नको. देवा तुझं नाव मला प्रिय आहे पहिल्यापासून, कारण नाम म्हणजे तूच आहेस, तेवढं फक्त घेत राहतो. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. ही अशी सर्वव्यापकतेची म्हणजे जे सर्वव्यापक होतात ते असे परमप्रेममय होतात आणि जे परमप्रेममय असतात ते सर्वव्यापक होतात हा सिद्धांतच आहे. म्हणून भगवंताचे हे गुण आणि धर्म हे आपण बघितले. आता ह्या इथे गुणधर्मापैकी पहा जो भाग आपण आता बघितला, सर्वज्ञानी बघितला, सृष्टीचा निर्माता हाही बघितला, पण नियंता हा जो भाग आहे हा आपण थोडासा एक 5 मिनिटं त्यात घालून विस्ताराने बघू, कारण त्याचा आपल्या भक्तीला उपयोग आहे. म्हणून की भगवंताला नियंता का म्हणायचं, तर त्यांनी घालून दिलेले नियम जे आहेत त्याचा अभ्यास करणं हा आपल्या भक्तीचा भाग असतो. लक्षात घ्या, भगवंतांनी घालून दिलेल्या सृष्टीच्या नियमाचं यथायोग्य दर्शन होणं हा आपल्या भक्तीचाच एक भाग असतो. जसं एखाद्याला खेळायचं म्हटलं म्हणजे अगोदर खेळायचे नियम माहीत पाहिजे. जसं आपण म्हणतो ना हु तू तर म्हणा हु तू असं नाही विचारत तिथे. बाबा रे मी कोण हे अगोदर विचार, तू कोण हे विचारायचं कारण काय आहे. तसं असं होणे म्हणून आपण कबड्डी म्हणतो तिथे. पुन्हा कबड्डीमध्ये बडी कोण हा प्रश्न येतोच पुढे. कबड्डी मोठी केव्हा झाली असं. तेव्हा हे खेळाचे नियम त्याच्या जे असतील, नियंता म्हटल्यामुळे हे नियम त्याचे काय आहेत, हे दोन नियम फक्त आपण आपल्या या भक्तीच्या अभ्यासामध्ये आवश्यक आहेत म्हणून बघू. आणि त्याच्यानंतर आपल्याला या अभ्यासाला त्याची अत्यंत मदत होईल. की एक नियम आपण मागे बघितला होता की माणसाच्या बाबतीमध्ये भगवंतांनी त्याला जे वृ त्याच्यापासून वृत्ती शब्द झाला, वृ म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य, हे जे खुश होऊन बहाल केलेलं आहे भगवंताने त्याच्यामध्ये त्याला स्वातंत्र्य दिल्यामुळे तिथे दोन फाटे त्याच्या ठिकाणी फुटू शकतात. की एक तुला कल्याणकारी मार्गाने जायचं असेल माझी भक्ती करून तर त्या मार्गाने जाण्यास तुला स्वातंत्र्य आहे, पण विनाशकारी वाटेने जर तुला जायचं असेल माझ्या विस्मरणाने तर तेही तू करू शकतोस. म्हणजे भगवंताची मूळ अपेक्षा किंवा इच्छा त्यांनी असं दावं अशी नसणार, पण हे स्वातंत्र्य त्याने देऊन ठेवलेलं आहे. आणि त्या स्वातंत्र्यामुळे आपल्याला अनेक प्रकारची विविधता आणि अनेक प्रकारची जोडणी आणि जुळवणी, ज्याला आपण गेल्यावेळी आपण परमिटेशन्स कॉम्बिनेशन म्हणतो, ह्या गुरु म्हणजे निवड करण्याच्या स्वातंत्र्यामुळे निर्माण झालेले हे असे आपल्याला दिसतात. म्हणजे ह्या नियमाचा अभ्यास करताना आपल्या हे असं लक्षात येतं की या सृष्टीमध्ये इतर इतक्या असंख्य प्रकारचे स्वभाव जे आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक माणसाचे, त्याच्या विवेकशक्तीतून निर्माण झालेले किंवा अहंकार शक्तीतून निर्माण झालेले, ह्याचं मूळ हे जे आहे ह्या निवड करण्याच्या स्वातंत्र्यामध्ये आहे. हा भगवंताच्या या सृष्टीचा एक नियम बघितला आपण, तो नियंता असल्यामुळे. आणि त्या नियमाचा आपण अभ्यास केल्यामुळे आपण हे निवड करण्याचं स्वातंत्र्य कौशल्याने वापरून भगवंताकडे जाऊ शकणार आहोत. तरी अनेक सुरुवातीला आपल्याला हे असं आपण काही निवड करण्याचं स्वातंत्र्य गमून बसलेला असतो विनाशकारी वाटेन जाऊन, हे तर लक्षात येत नाही, त्याला आपण अहंकार म्हणतो. मुळात माझं चुकलं हे मला इथे मान्य नाही, तिथे सुधारणा करण्याची गोष्टच कुठे येते. त्यामुळे सांगायला जाणाऱ्या माणसालाच तो माणूस सुधारायला लागतो. हे त्या अहंकाराची खास किंवा आपण मागे बघितली होती. तसा दुसरा नियम म्हणजे हा स्वतः संबंधित जसा आपण नियम बघितला, तर सृष्टीतला आणखीन एक नियम जर आपण बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की या भगवंताने ही निर्माण केलेली सृष्टी आहे ही अत्यंत गणिती पद्धतीने सुसूत्रतेने सुव्यवस्थितपणाने आणि सुबद्ध अशी आहे. त्याचं एक हे असं आहे की भगवंताने अत्यंत थोड्या सामुग्रीमध्ये ही सृष्टी निर्माण केलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. ऐकण्यासारखा काय मुद्दा, अत्यंत थोड्या सामुग्रीमध्ये ही भगवंताने सृष्टी निर्माण केलेली आहे का? तर माणसाला प्रेममयता म्हणजे काय हे कळावं म्हणून मी सांगतो कसं ते नंतर. तर त्या ह्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे आपल्या असं लक्षात येतं की जीवाच्या ठिकाणी अस्तित्व टिकवणे आणि स्वतःची प्रतिकृती निर्माण करणे म्हणजे एक्झिस्टन्स आणि रिप्रॉडक्शन असं आपण म्हणू, या दोन विशेष शक्ती भगवंतांनी जीवाकडे ठेवलेले आहेत आणि त्याच्यातून तिसरी मृत्यू ही जी अवस्था आहे त्यातून नंतर निर्माण होणारी अवस्था आहे. पण त्या मृत्यू या अवस्थेचा सुद्धा भगवंतांनी इतक्या कौशल्याने उपयोग करून घेतलेला आहे की त्याच्यामुळे त्यांनी एक वस्तू ही दुसऱ्या वस्तूचं भक्ष्य म्हणून ठेवलेली आहे, जीवन म्हणून ठेवलेली आहे. हेच माझ्या दृष्टीनं अत्यंत थोड्या सामुग्रीमध्ये भगवंतांनी सृष्टी निर्माण केली याच्यावर आपल्या लक्षात येतं. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की जीवो जीवस्य जीवन, एक जीव हा दुसऱ्या जीवाचं जीवन होऊ शकतो, जीवन होतो. म्हणजे काय, एक जीव हा दुसऱ्या जीवाला जगण्यासाठी मदत करत असतो. आणि इथे आपल्या लक्षात येईल या याच्यामध्ये की ही जेव्हा आपलं एखाद्यावर प्रेम असतं तेव्हा आपण त्याला कुठलेही दान देऊ शकतो, कुठल्याही महत्वाच्या गोष्टीचं आपण प्रदान करू शकतो. पण इथे भगवंताच्या सृष्टीमध्ये परमप्रेम ममयता असल्यामुळे, परमप्रेम स्वरूपा असं त्याचं स्वरूप असल्यामुळे इथे मृत्यूची कल्पना बलिदानाच्या स्वरूपात आलेली आहे. हे लक्षात घ्या, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. मी मुद्दाम आपल्यासमोर हा मुद्दा स्वतंत्रपणे मांडतोय. आपण ज्याला मृत्यू मृत्यू भक्ष म्हणत असतो ते एका जीवाने दुसऱ्या जीवाला जगण्यासाठी केलेलं बलिदान असतं आणि ते प्रेमाच्या पोटीच होऊ शकतं म्हणून भगवंत परमप्रेममय आहे. म्हणून आपल्या असं लक्षात येतं की एक जीव जन्माला येतो, काही काळ स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी भगवंताच्या सृष्टीमध्ये विहार करतो, त्याच्यानंतर त्याच्या ज्या काही इच्छा वासना ज्या काही असतील त्या वासना देहातून जशा होतील तशा पुऱ्या करतो सजीवाच्या दृष्टीने विचार केला तर, आणि त्याच्यानंतर तो मृत्यू पावताना स्वतःच्या जीवाचं दुसऱ्या जीवाच्या रक्षणासाठी बलिदान करतो, मृत्यू पावतो. त्यामुळे ज्याला आपण व्यावहारिक भाषेत भक्ष असं म्हणतो ना ते भगवंताच्या दृष्टीनं एका जीवाने दुसऱ्या जीवासाठी स्वतःचा केलेला जीवाचा त्याग आहे असं मला आपल्यासमोर मांडायचं आहे. प्रथम जन्म, त्यातनं निघालेलं अस्तित्व, त्याच्यातून निघालं स्वतःचं संरक्षण, त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या अनेक प्रतिकृती आणि त्याच्यानंतर स्वतःचं बलिदान आणि मृत्यू असा प्रत्येक जीवाचा आयुष्याचा आराखडा आपल्याला दिसतो. हा कसा, आणि त्याच्यासाठी लक्षात घ्या की प्रतिकृती ह्या सगळ्या त्याने त्या जीवाने केलेल्या बलिदानाच्या हिशोबाने झालेल्या असतात. म्हणून मला असं म्हणायचं, दुसरा मुद्दा मला आपल्यासमोर ठेवायचा आहे की देवाण तितकीच घेवाण हा नियम फक्त माणसाच्या राज्यामध्ये लागू आहे, भगवंताच्या सृष्टीत नाही आहे. भगवंताच्या सृष्टीमध्ये एक दाणा पेरला की 100 दाणे बाहेर पडतात. का? त्यातले 99 दाणे हे दुसऱ्याला जीवाच्या बलिदानासाठी म्हणून वापर जीवनासाठी म्हणून बलिदान केलं जातं आणि एका दाण्यातून एक दाणा जरी उरला तरी पुरे आहे, त्याच्यातून पुन्हा दुसऱ्या मोसमाला 100 दाणे बाहेर पडतात. हे मला असं म्हणायचं याच्यामध्ये की हे भगवंताच्या परम प्रेम प्रेममयतेचं व्यापक स्वरूप आहे आपल्यासमोर, पण आपण त्या दृष्टीने कधी त्याच्याकडे बघत नाही. आणि मग कोळ्याला म्हणतो मला पुरणपोळी आवडते, अरे पण त्या पुरणपोळीसाठी किती लोकांनी किती वस्तूंनी बलिदान केलेले हा विचार आपण करायला. सॉरी, तेव्हा इथे आपल्या असं लक्षात येतं की जसा हा विषय आहे, जसा आपण हे अन्नाचं धान्याचं बघितलं त्याप्रमाणे आपलं शरीरही हे इतक्या विलक्षण चमत्काराने भरलेलं आहे की त्यातला हा मोठ्यात मोठा चमत्कार आहे. लोक जे विचारतात की तुम्ही कधी चमत्कार बघितला आहे का, मी म्हटलं इथेच चमत्कार आहे. अरे ज्या शरीरामध्ये 500 ग्रॅम धान्य घातल्यानंतर 6 लोकांना 500 ग्रॅम मिळू शकते तितकी 6 लोकांना पोचण्याची शक्ती ज्या शरीरामध्ये भगवंतांनी दिलेली आहे त्याच्यापेक्षा वेगळा चमत्कार काय असू शकतो. केवळ 500 ग्रॅम धान्य शरीरामध्ये कोंबलं घातलं ते सुद्धा इतक्या 500 ग्रॅम धान्याने केलेलं बलिदान लक्षात घेऊन की त्याच्या जोरावर तुम्ही 4 किंवा 6 माणसांना आयुष्यावर पोचू शकता एवढी शक्ती भगवंताने दिलेली आहे. आणि तरी सुद्धा ज्यांनी नथ दिली त्याचं मी कौतुक करतो, पण ज्यांनी नाक दिली त्याचं कौतुक करत नाही का? आम्ही कुंकू लावतो पण त्यांनी कपाळ दिलं, आणि ज्यांनी कुंकू लावण्यासाठी पती दिला त्याचे आम्हाला कधीही स्मरण होत नाही, हे आपलं वैशिष्ट्य आहे. एक बाई अशी हळदिंगला गेली होती, श्रीमंत बाई होती, त्यामुळे मोठ्या अगदी ती कलाकुसरीचा कुंकू लावून ती गेली होती. तिथे समारंभाला हळदिंगला बायका हळदिंकू देत होत्या. तर दुसऱ्या तिने चार पाच ठिकाणी बघितलं, तर माफ करा, त्या अशा बायका नुसतं कुंकू लावून जात होत्या, म्हणजे बोटाने लावत होत्या, त्याच्यामुळे त्यांचे आकार जे असतील कुंकवाचे ते बिघडत होते. तर ती बाई बाईच्या समोर आले, तर ती तोऱ्याने म्हणते, अहो मला आहे की कपाळाला कुंकू, तुम्ही आणखीन वेगळं कशाला लावताय? ती बाई म्हणाली, अहो आहे म्हणूनच लावते, नसतं तर कशाला लावत असतं. तुमच्या पतीची आयुष्य रेखा जोपर्यंत टिकले तोपर्यंत टिकले होते मी, नंतर कुंकुराचं काहीच कारण नाहीये. तसं हे सगळं आपण लक्षात न घेता हा विशिष्ट जो सृष्टीतला नियम आहे की अनेक जीवांना जन्म देऊन त्यातून पुन्हा त्या जातीचं रक्षण करून पुन्हा त्याच्यातून पुन्हा पुनर्रचना करत राहणं, पुन्हा प्रतिकृती निर्माण करत राहणं हा भगवंताच्या सृष्टीतला विशेष नियम आहे. म्हणून आपण जेवताना जेव्हा नमस्कार करतो तेव्हा त्या नमस्काराचे तीन भाग असतात माझ्या दृष्टीने. एक नमस्कार ज्याने मला हे शरीर दिलं त्या भगवंताला नमस्कार असतो. दुसरा नमस्कार ज्या माझ्या भार्येने माझ्यासाठी अन्न शिजवलं तिच्यासाठी दुसरा एक नमस्काराचा भाग असतो. तिने एवढे श्रम करून माझ्यासमोर मला हे अन्न वाढलेलं आहे त्यामुळे तिचा मी कृतज्ञ आहे, उत्तराई आहे, म्हणून दुसरा नमस्काराचा भाग असतो. आणि तिसरा नमस्काराचा भाग आपण लक्षात घ्या की ज्या वनस्पतीने आणि प्राण्याने माझ्यासाठी बलिदान केलेलं आहे त्यांच्या बलिदानाला नमस्कार तिसरा भाग असतो. विचार करण्यासाठी गोष्ट आहे, आपण सर्वांनी याचा खास विचार करावा असं माझं मुद्दाम सांगणं आहे. इथे आपण भोजन म्हणजे ब्रह्म आहे असं म्हणतो, अन्न ब्रह्म एवढ्यासाठी म्हणतो त्याला की भगवंताच्या सृष्टीमध्ये बलिदान म्हणजेच प्रेम आणि बलिदान म्हणजेच मृत्यू. कारण ज्या अन्नावर मी पुढे 24 तास जगणार आहे त्या अन्नासाठी किती वनस्पतींनी किती प्राण्यांनी माझ्यासाठी त्याग केलेला आहे, किती प्राण्यांनी माझ्यासाठी बलिदान केलेलं आहे याच्यासाठी मी कृतज्ञ राहावं म्हणून नमस्कार तिसरा भाग असतो. आपण विचार करा की मागे आपल्या पुराणात गोष्ट आहे, आता आजही मला थोडं राहवत नाही म्हणून बोलतोय. त्याच्यामध्ये एक दधीची ऋषी होऊन गेले रुद्रासुराला मारण्यासाठी, असं लक्षात आलं देवांच्या की या दधीची ऋषीच्या हाडाची जर आपण अस्त्र तयार केलं, वज्र तयार केलं तर तो रुद्रासुर मरेल. म्हणून सगळे देव हे दधीची ऋषींच्याकडे येतात, जे प्रार्थना करतात, त्यांना सांगतात की या अशा अशा सत्कार्यासाठी आपल्या शरीराची आणि त्याच्या हाडाची गरज आहे. तर तपस्यांनी त्यांचं पुण्यवान झालेलं शरीर ते या सत्कार्यासाठी म्हणून एका क्षणात त्याग करायला तयार होतात आणि त्याच्यामुळे त्यांनाही आपण भगवान दधीजी असं म्हणतो. पण मला इथे आपल्यासमोर असं म्हणायचं आहे की या भगवंताच्या सृष्टीमध्ये प्रत्येक क्षणी एक वनस्पती आणि एक प्राणी तुमच्यासाठी महादधीजी येऊन बलिदान करत असते. हा विचार करणे हा मुद्दा आहे की मी जगतो कशावर, एक भगवंताच्या कृपेवर जगतो आणि दुसरं भगवंताने माझ्यासाठी जी बलिदानाची योजना केलेली आहे त्याच्यावर मी जगत असतो. पण हा विचार आपण मनात कधीतरी करतो का? म्हणून याला अन्न हे पूर्ण ब्रह्म एवढ्यासाठी म्हटलेलं आहे. तेव्हा आणि ह्याचा पुरावा जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये ह्यांनी बरोबर ह्याची खूण ठेवलेली आहे, बरोबर जाणीव ठेवलेली आहे. वैद्यकशास्त्रामध्ये तरक आणि सुश्रुत दोघांनी असं म्हटलेलं आहे की वनस्पतींना आपल्या इतका जीव आहे, आपल्या इतकेच त्या जिवंत आहेत. हे लक्षात घेऊन जेव्हा कुठल्याही वैद्याला एखाद्या वनस्पतीची माणसाचा रोग बरा करण्यासाठी गरज असेल तेव्हा त्यांनी त्या वनस्पतीकडे जाऊन तिची प्रार्थना करायची असते की माणसांच्या शरीराच्या रोगाला बरं करण्यासाठी तुझ्या या गुणधर्माची आम्हाला गरज आहे, तर तू त्याच्याबद्दल आम्ही तुझे कृतज्ञ आहोत, तर तू आम्हाला या गुणधर्माचा वापर करण्याची परवानगी दे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तिथेही आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या भगवंताच्या या नियमासंबंधी कृतज्ञता ही सदैव व्यक्त होत असते. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे म्हटलेलं आहे की माणसानी जरुरीपेक्षा एक कणभर सुद्धा जास्त खाऊ नये, आपल्यासाठी केलेलं बलिदान व्यर्थ घालवू नये, म्हणून खाण्यासाठी जगू नये. लक्षात घ्या, कारण प्रत्येक खाण्यामागे कोणाचं तरी बलिदान उभं आहे. तेव्हा व्यर्थ न हो बलिदान, हे बलिदान आपण व्यर्थ घालवू नये आणि ही बलिदानाची आणि प्रेमाची कल्पना आपण नेहमी पाहतो की देशासाठी अनेक देशभक्त प्राणाचा त्याग करतात, बलिदान करतात. राजासाठी युद्ध होतं, एखाद्या राष्ट्रासाठी युद्ध होतं, त्या ठिकाणी अनेक शूरवीर आपल्या शरीराचं प्राणाचं बलिदान करतात. प्रभू रामचंद्रांच्या साठी हजारो लाखो वानरांनी आपल्या शरीराचं बलिदान केलं. जिथे प्रेम असतं तिथेच बलिदान असतं. म्हणून भगवंताने हा नियम त्याच्या सर्व प्रेममयतेचा पुरावा असं मी मानतो. म्हणून हा नियम म्हटलेला आहे की जीवो जीवस्य जीवनम. एक जीव हा दुसऱ्या जीवाचं जीवन म्हणून जेव्हा जगतो तेव्हा तो कृतार्थ होतो. आणि त्याला पण व्यावहारिक भाषेमध्ये मी भक्ष्य मिळवलं असं म्हणतो. अरे तू काय मिळवणार? तुझ्यासाठी तो बलिदान करायला सज्ज आहे म्हणून तू जिवंत राहतोस. हा भगवंताच्या सृष्टीतला नियंता म्हणून जो काही हे आहे, नियम आहे, ह्या नियमाचा मी आपल्यासमोर आपण सर्वांनी विचार करावा. याला एक वेगळा दृष्टिकोन मी आपल्यासमोर मांडतो आहे की ह्याचा जर आपण पूर्ण विचार कराल तर मी कधीही स्वतः जगतो असं आपल्याला म्हणायची प्रज्ञा होत नाही. भगवंताच्या सृष्टीतल्या सगळ्या वस्तू मला जगवत असतात. सगळ्या वस्तू कापसाचं झाड माझी लाज राखत असतं की जी लाज राखण्यासाठी भगवंताला वस्त्र पुरवावी लागली त्याच्यामध्ये कापसाची मदत होती. भगवंताच्या कृपे इतकीच, कारण तिथे कापूस आणि भगवंत फरकच नव्हता. की जो भगवंत आहे तोच कापूस आहे. त्यामुळे त्यांनी इच्छा वाचल्या करून वस्त्र निर्माण केली आणि द्रौपदीची लाज राखली. भरधरीचा पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण आपण गेल्यावेळी भाग बघितला होता. तेव्हा हा सृष्टीचा नियम, हा नियंता म्हणून आपल्यासमोर जो आहे त्या सृष्टीचा नियमाचा आपल्याला ह्याच्यासाठी उपयोग होतो. आणि त्याचा पतंजलींच्या बरोबर लक्षात आल्यामुळे त्यांनी अहिंसा हा त्याच्यासाठी टाकलेला भाग आहे की नियम 5 सांगितले त्याच्यामध्ये अहिंसा हा भाग आहे. त्या अहिंसेचा हा भाग आहे की ज्याच्यासाठी जी ज्या गोष्टी माझ्यासाठी बलिदान करतात त्यांचं बलिदान व्यर्थ घालवायचं नाही याला अहिंसा नाही. अहिंसेची इतकी सुंदर व्याख्या माऊलीने केलेली आहे. आता पण अनेक, आता इथे फक्त प्रसंग आला म्हणून सांगतो की अनेक व्याख्या आपण अहिंसेच्या बघितल्या. कुणाला त्रास देऊ नये, कुणाचा शारीरिक हिंसा करू नये, शारीरिक नाश, शरीराचा नाश करू नये, हे सगळ्यात स्थूल व्याख्या. त्याच्यानंतर त्याचा त्याला इजा करू नये, दुसरी व्याख्या. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या त्याची की कुणाचा कुणाचं मन दुखवू नये, तिसरी व्याख्या. चौथी व्याख्या त्याला बरं वाटेल असं आपलं हे असावं. पण माऊलींची व्याख्या सगळ्याच्या पलीकडे ओव्हर बाउंड्री आहे. ते असं म्हणतात अरे हे दुःखाचं काय घेऊन बसला तुम्ही माझ्यासमोर, भगवंताने सांगितलंय. आणि जगाची या सुखोत देशे राहाटणे काये आणि वाचे आणि मानसे या नाव अहिंसे जाण पारखा. हे दुःख वगैरे सगळं निगेटिव्ह एक्सपेक्ट झाला. जगाच्या सुखासाठी तुम्ही काय करता त्याला अहिंसा म्हणा. पुन्हा सांगतो आणि जगाची या सुखोत देशे, आणि जगाची या म्हटलं हे लक्षात घ्या, स्वतःची या म्हटलेलं नाहीये. स्वतःच्या म्हटलं ना की मग हा हिंसा का अहिंसा हा सुरू होतो भाग. आणि जगाची या सुखोद्देशे रहाटणे काये वाचे आणि मानसे हे तिन्ही भाग आले शरीराचे या नाव अहिंसे जाण पारखा. आणि म्हणून जेव्हा भगवंतासमोर हा प्रश्न पडला, अर्जुनासमोर जेव्हा हा प्रश्न पडला की मी यांना मारू की नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं जगाची या सुखोद्देशे तू मारतोयस म्हणून हे अहिंसा आहे. हिंसा आहे समजू नकोस तू. तेव्हा या दृष्टीनं हे आपण जे दोन नियम बघितले, हिंसा आणि अहिंसा, आणि त्यातला एक भाग सृष्टीचा नियंता म्हणून जो भाग बघितला, परमप्रेममयता बघितली, सर्व व्यापकता बघितली, म्हणजे निर्गुण अशा भगवंताला आपण कमीत कमी 6 तरी गुण शिकतो. आता पुढचा त्याचा भाग जो आहे तो असा आहे की ह्या भगवंतानी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये जेव्हा माणूस ह्या दिलेल्या निवड करण्याच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून आणि शिवाय दुसऱ्यांनी केलेलं आपल्यासाठी बलिदान विसरून त्या सगळ्या गोष्टीचा संग्रह जेव्हा करायला लागतो आणि त्या संग्रहातून दुसऱ्याच्या नाशाच्या योजना जेव्हा आखायला लागतो त्याच्या अहंकाराच्या मदतीने, तेव्हा या सृष्टीचा हा समतोल बिघडायला लागतो. आणि ह्या समतोलामध्ये अशा वृत्तीच्या लोकांची जर मेजॉरिटी झाली की मग भगवंताला तिथे अवतार घ्यायला लागतो. हा त्यातला भाग आहे. तेव्हा हा समतोल प्रस्थापित जेव्हा करतात भगवंत अवतार घेऊन, तेव्हा त्याला आपण प्रभूचे अवतार असं म्हणतो, भगवंताचे अवतार असं म्हणतो. त त्याला गीतेत भगवंतांनी सांगितलं यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय इथे पुन्हा धर्म शब्द आलेला की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे धर्म रक्षावय अवतार घेसी आपल्या पाळीशी भक्तजना महाराज धर्मस्थापने नर येतो ईश्वरी अवतार त्यामुळे हा अवतार भगवंताचा अवतार म्हणजे आपण श्रीराम म्हणू श्रीकृष्ण म्हणू या भगवंताच्या अवताराचा आपण भक्तीमध्ये उपयोग करत असतो आपल्या समोर आलंबन म्हणून त्या आपल्या भक्तीसाठी आधार म्हणून तर इथे सुद्धा आणि संयोग हा जो आहे भक्ती आणि म्हणजे जीव आणि भगवंताचा संयोग या जीवाच्या व्यवहारामध्ये ज्ञान विचार कर्म भावना आणि विकार हे आपण बघितलेले आहेत इथे भक्तीच्या मर्यादेने तिथे त्याचं काय होतं तर त्याच्या ठिकाणी ज्ञान विचार कर्म आणि विकार सुरुवातीला असतात तर या भक्तीमुळे हे सगळे अहंकाराच्या तावडीत सावडल्यामुळे असतात तर तिथे ते क्लेशमय होतात म्हणजे ज्ञान हे क्लेशमय होतं विचाराचे कुविचार होतात कर्माचं दुष्कर्म होतं आणि भावना या बाजूला ठेवून विकार प्रबळ होतात आणि या भक्तीमुळे त्याचं रूपांतर कशात होतं तर ते अहंकाराच्या ऐवजी विवेकशक्ती येते ज्याला क्लेशमयता म्हटलेला आहे पतंजलीने तिथे ते क्लेशमुक्त होतात सुविचाराचे सुविचार होतात सत्कर्म हे दुष्कर्माला प्रस्थापित करतं दुष्कर्म बाजूला सरून त्याच्याऐवजी सत्कर्म येतं आणि वासना या वासनात गुंडाळून ठेवल्या जाऊन त्याच्या बदली तिथे भावना येतात आणि त्या भावनेच्या भावातून भक्ती आपली प्रस्फुटित होत असते त्या भक्तीचं वर्धन होत असतं म्हणून ही जी मुळात भावना आहे ही भगवंताच्या भक्तीने तिचं वर्धन होत असतं तर त्याच्यासाठी आपल्याला या भगवंताचे जे गुण आहेत हे पाहावे लागतात तर एकदा भगवंत अवतारात आला भगवंताचा अवतार झाला की त्याचं आपल्या या वर्तेचे गुण आपण बघितले सर्वज्ञानी सर्व निर्माता सर्व नियंता सर्व व्यापक आणि परमप्रेममय ह्याच्या जोडीला मग हा भगवंताचा सगुण आणि साकार होतो आणि सगुण साकार झाल्यामुळे भक्ताला त्याची भक्ती करणे शक्य होतं म्हणजे मुळातला निर्गुण निराकार परमेश्वर हा आपण अभ्यासाने त्याचे धर्म किंवा गुण ओळखून त्याला सगुण निराकारात आणला आणि सगुण निराकारातून तो सगुण साकारात जेव्हा येतो तेव्हा तो श्रीराम श्रीकृष्ण परशुराम या रूपाने येतो आणि मग त्याचं नाम त्याचं रूप त्याचे गुण आणि त्याच्या चरित्रातले लीला प्रसंग लक्षात घ्या इथे लीला प्रसंग का म्हणायला लागतं ह्या सगळ्यात मुळात भगवंताचा खेळ आहे त्या खेळामध्ये त्याला एखादी विशिष्ट भूमिका करायची पाळी आली अवताराची की त्याला आपण चरित्र म्हणत नाही त्याला लीला प्रसंग असं म्हटलेलं आहे लक्षात घ्या महापुरुषांच्या चरित्राला पराक्रमी जगताला आपण चरित्र म्हणतो शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणतो आपण पण श्रीरामाच्या किंवा श्रीकृष्णाच्या आयुष्याला लीला प्रसंग असं म्हणतो त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं ह्या खेळातले नियम जे कोणी धुडकावलेले आहेत ते खेळातले नियम पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जसं आपण हरतो म्हणलं सुनील गावस्करला पुन्हा बॅट घेऊन पुन्हा पुन्हा यायला लागतं रिटायर झाल्यानंतर सुद्धा तसं भगवंताला संभव आम्ही योगे योगे पुन्हा पुन्हा इथे या अवतार घ्यावा लागतो आणि ही जी ह्याच्यासाठी म्हणून नवविधा भक्ती सांगितली आहे त्याच्यातला एक पुन्हा चांगला रामायणाचा रेफरन्स गीत रामायणातला मी आपल्या समोर ठेवतो तिथे जेव्हा रावण वध होतो त्यावेळी महाकवीनी म्हटलेलं देव हो बघा राम लीला मुद्दाम शब्द वापरले तिथे राम पराक्रम असं म्हटलेलं नाही त्याने देव हो बघा रामलीला भूवरी रावण वध झाला तरी त्याने म्हटले जय जय बोला उच्च रवाने कल्पतरूंची फेका सुमने फेका रत्ने मणिभूषणे जयश्री लाभे सत्याला कारण भगवंत सच्चित आनंद आहे म्हणून श्याम राम हा धर्मपरायण हा चक्रायुध श्री नारायण अवतार आहे म्हणून जगत उत्पादक त्रिभुवन जीवन मानवी रामरूप ल्याला श्याम राम हा धर्मपरायण हा चक्रायुध श्री नारायण जगदुत्पादक त्रिभुवन जीवन मानवी रामरूप ल्याला देव हो बघा रामलीला हा उत्पत्ती स्थितिलयकारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक हा उत्पत्ती स्थितिलयकारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक शरण्य एकच खलसंहारक धर्मसंस्थापनार्थाय संभवामिष्य आसरा हाच ब्रह्मगोला हाच मुद्दा बरोबर इथे आणलेला आहे महाकवी आसरा हाच ब्रह्मगोला वत्सलांचना धरुणी बक्षी संत सज्जना हा नितरक्षी हा सत्याच्या सदैव पक्षी जाणतो हाच एक याला कुठल्याही जाणण्याच्या क्रियेमध्ये हाच त्याला जाणत असतो म्हणून आपल्याकडे श्रवण कीर्तन हे भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यासाठी हा श्री विष्णू कमला सीता स्वये जाणता असूनही नेणता खेळाचा नियम आहे म्हणून. युद्ध करी हे जगता करता दाखवी अतुल रामलीला भूवरी रावण वध झाला देव हो बघा रामलीला. तेव्हा या भगवंताच्या सगुण आणि साकार स्वरूपाचं तेव्हा आपण अनुसंधान ठेवतो. तेव्हा आपल्यासमोर आता मूळ प्रश्न पुन्हा हाच आहे की आपण सामान्य संसारी माणसं असताना आपल्याला पतंजलींच्या या ईश्वरप्रणिधान सूत्राचा कसा आपल्या रोजच्या व्यवहारात उपयोग करून घेता येईल याच्यासाठी आपण नवविधा भक्तीचा अभ्यास करतो आहोत. तर त्याच्यासाठी अनुसंधान म्हणून जो भाग सांगितलेला आहे भगवंताचं सतत अनुसंधान असलं पाहिजे. ते कसं याच्यासाठी सगळे आपले व्यवहार थांबवायला पाहिजेत का? नको. कुठलाही व्यवहार थांबवायची गरज नाही, कुठलीही गोष्ट सोडायची गरज नाही, ते आपोआप सुटणार आहे. हा भगवंताच्या भक्तीचा गुण विशेष आहे की ह्याच्यामध्ये भगवंताच्या भक्ताला काहीही सोडावं लागत नाही, जे व्हायचं असतं ते आपोआप होत असत. म्हणून त्याला पुन्हा संत जनाबाईंनी म्हटलेलं आहे, घर हिंड ते आकाशी तिथे चित्त पिलापाशी. तशी भगवंताच्या मूळ संकल्पाकडे तुमचं सदैव जर लक्ष असेल, जे आपल्याला कर्वे साहेबांच्या आधी सांगितलं समजावून, त्याच्या पुढे आणखीन ते म्हणतात, वानरी हिंडे झाडावरी पण पिले बांधवनी उदरी. म्हणजे सगळं भगवंताचं जसं लक्ष आपल्या ह्या सृष्टीकडे अशा तरी नसतं. त्याच्यावर आणखीन रामकृष्णाने पुढे असं म्हटलेलं आहे की निदान वानराच्या पिल्याला आईच्या पोटाला मिठीतरी मारायला लागते, म्हणजे तेवढे तरी त्याला हातापायचे शरण करायला लागतात, पण मांजरीच्या पिल्याला मांजरी मानेला धरून येऊन जाते. तेव्हा भक्ताचं समर्पण असं असावं की ज्याच्यामुळे भगवंताला देशाम अहम समुद्रता असं वाटावं. म्हणजे बाबा रे सगळं मी तुला समर्पित केलेलं आहे, काय माझं जे तुला करायचं असेल ते तू कर. जानकी जीवन स्मरण जय जय राम. पुढच्या वेळी
देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
आतापर्यंत आपले 6 अभ्यास वर्ग झाले. पहिल्या वर्गामध्ये आपण सामान्य संसारी प्रापंचिक माणूस त्याचं दैनंदिन आयुष्य आणि त्याच्या ठिकाणी उठणाऱ्या 5 प्रकारच्या वृत्ती आणि त्या वृत्तीतून निर्माण होणारे क्लेश किंवा क्लेशातून निर्माण होणाऱ्या वृत्ती याचा पहिल्या दिवशी आपण अभ्यास केला. त्या वृत्ती क्लेशयुक्त कशा असतात आणि त्या क्लेशमुक्त कशा करायच्या याच्यासाठी हा योगशास्त्राचा अभ्यास आहे हे आपण पहिल्या दिवशीच्या वर्गामध्ये बघितलं. दुसऱ्या वर्गामध्ये आपण सुखदुःख अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम या 2 सुखदुःखांच्या व्याख्याचा अभ्यास केला आणि सुखानुषयी रागः आणि दुःखानुषयी द्वेषः याच्यातून हे 2 क्लेश कसे निर्माण होतात सुखदुःखांच्यामुळे हेही आपण दुसऱ्या वर्गामध्ये बघितलं. तिसऱ्या वर्गामध्ये आपण थोडं त्याच्या मुळाशी जाऊन वृत्तीची व्याख्या ही तपासून बघितली, तिचा अभ्यास केला की वृत्ती कुठून निर्माण होते. वृत्तीच्या ठिकाणी ज्ञातता अज्ञातता वृत्ती उठणं आणि ज्ञातता या 3 गोष्टी कशा निर्माण होतात आणि त्याच्यातून पुढे सुख आणि दुःख ह्याच्या मूळ व्याख्या या 3 वर्गात आपण अभ्यासून बघितल्या तपासून बघितल्या. 4 वर्गामध्ये आपण ज्ञानाचे 4 प्रकार त्याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान विशिष्ट ज्ञान त्यानंतर प्रातिभासिक ज्ञान आणि आत्मज्ञान हे 4 वर्गात आपण बघितले. तर आत्मज्ञानापर्यंत आपण आल्यामुळे आपण ईश्वर प्रणिधानात्वा हे सूत्र पतंजलींनी ईश्वरासंबंधी ईश्वराच्या भक्तीसंबंधी लिहिलेलं हे सूत्र धरून 5 वर्गामध्ये आपण भक्ती या शब्दाची व्याख्या आणि भक्तीच्या इतर अनेक संतांनी सत्पुरुषांनी केलेल्या व्याख्या ज्याला आपल्या कर्वे साहेबांनी 3D असं जे म्हटलेलं आहे 3-dimensional म्हणजे कसं की डिवाईन डिव्होशनल डिव्होटी असं त्यांनी काही हे वापरलेलं आहे. आपण असं म्हणू त्याला चांगल्या ह्याच्यामध्ये त्यांचा मूळ शब्द मला वाटतं असेल डिवाईन डॉक्टरेट ऑफ डिव्होशन असं काहीतरी त्यांनी 3D ची व्याख्या ज्यांना लागू पडते अशा संत सत्पुरुषांनी केलेल्या सगळ्या भक्तीच्या व्याख्या, की ज्यांना डॉक्टरेट ट्रिपल डॉक्टरेट आपल्या भगवंतांनी दिलेली आहे, अशांच्या अनेक व्याख्या बघून 6व्या वर्गामध्ये गेल्या वेळेला आपण भगवंताचे जे गुणधर्म, की सर्व निर्माता, सृष्टी निर्माता, त्याच्यानंतर सर्व ज्ञानी, त्यानंतर नियंता, म्हणून त्याच्या दोन नियमांचा आपण अभ्यास केला. एक निवड करण्याचा नियम आणि दुसरा त्यांनी सृष्टी ज्या तत्वावर चालवलेली आहे, जीवो जीवस्य जीवनम, या तत्वाचा आपण, या नियमाचा अभ्यास केला. आणि त्यानंतर भगवंत हा सगुणात कसा येतो, सगुणामध्ये अवतार कुठल्या परिस्थितीत धारण करतात हे आपण बघितलं. आणि गेल्या दोन वेळेला आपण पुढे ढकललेली जी नवविधा भक्ती आहे, त्या नवविधा भक्तीचा आपण आज थोडासा जमला तर अभ्यास करणार आहोत. आता सगळ्या नवविधा भक्ती, नवभक्ती या एकदम संपतील असंही काही आपल्याला सांगता येत नाही, कारण आपल्याला आपला जो मूळ दृष्टिकोन आहे या, की सामान्य संसारी माणसाच्या या अनुभवात अशा अपूर्व योग आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. दरवेळी आमच्या सौभाग्यते आल्या की मला हा गजर करायला लागत असे. आज सद्गुरु आलेले असल्यामुळे त्यानिमित्ताने हा गजर होत आहे. तेव्हा आज आपल्याला सामान्य संसारी प्रापंचिक माणसाच्या दृष्टिकोनातून या योगसूत्रांचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे, कसा उपयोग होऊ शकेल, या मूळ दृष्टिकोनातून आपण याचा अभ्यास करणार असल्यामुळे आपण थोडासा पारंपरिक दृष्टिकोन जो आहे तो थोडासा बाजूला ठेवून हे पतंजलींनी ज्या 5 क्लेशांचा आपल्याला क्लेशमुक्त वृत्ती होण्यासाठी जो काही त्यांनी इतर अभ्यास सांगितला होता, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हणून, तो त्या वृत्ती आणि हे ईश्वर प्रणिधान हे एकमेकाला कसं आपल्याला जोडता येतं, त्याचा या दृष्टीनं आपल्याला कसा अभ्यास करता येईल, या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघणार आहोत. त्यामुळे आपल्याला एखाद्या थोडासा याच्यामध्ये वेळ लागेल हा अभ्यास करीत असताना. त्यामुळे आजच सगळ्या नवविधा भक्ती संपतील असं काही आपल्याला आज म्हणता येणार नाही, पण त्यातल्या जितक्या आपल्याला बघता येतील तितक्या आपण आज तपासून बघूया, त्यांचा अभ्यास करूया. आणि ह्या दोन गोष्टींची जोडणी, म्हणजे एका बाजूला ज्या आपल्या वृत्ती क्लेशमुक्त आपल्याला करायच्या आणि काही कालाने त्याचा निरोध करायचा आहे, त्या वृत्तींचे क्लेश या नवविधा भक्तीने कसे काढले जातात हे बघणं जास्त अभ्यासाचं आहे. आणि हे बघणं आपल्या दृष्टीनं संयुक्तिक आहे, कारण मी असं बघितलं आत्ता परवाचीच 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो, की या योगशास्त्रासंबंधी किंवा या योगासंबंधी म्हणा, हल्ली आपण योग शब्दाचा योगा असं इंग्लिश त्याचं हे केलेलं आहे, तर्जुमा केलेला आहे, म्हणजे बहुतेक लोक हॅव यू स्टडीड योगा असं विचारतात. तर ह्या योगशास्त्राविषयी आपल्या सामान्य माणसामध्ये सुद्धा इतकं अज्ञान आहे म्हणून सांगू तुम्हाला. परवा 1-2 दिवसापूर्वी मला एक आमच्या नाकातल्या बाई भेटल्या होत्या, आयुष्या बाईंनी लहान होत्या, तर त्या म्हणाल्या, दादा तुम्ही काहीतरी पतंजलीवर वगैरे असं काहीतरी कुठेतरी काही तुम्ही बोलताय असं मी ऐकलं. म्हटलं हो, आमचा दर शनिवारी आम्ही अभ्यास वगैरे चालू असतो आणि आम्ही तिथे बसत असतो. त्यामुळे मला एक सांगा, पतंजली बाई आहे का पुरुष आहे म्हणून? त्यांना ती गीतांजली, श्रद्धांजली वगैरे असं काहीतरी त्यांना वाटलं असावं, तिलांजली वगैरे याच्यापैकी ही, म्हणजे ह्या सगळी स्त्रीलिंगी जेव्हा ह्या आहेत त्यांची पतंजली हे कुठेतरी स्त्रीलिंगी नाव असावं असं त्यांना वाटलं. म्हणून नाही तसं नाही म्हटलं, त्या बाई वगैरे काही नाही, ते पुरुष होऊन गेले. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आहेत का गेले, दुसरा प्रश्न. मग त्यांची कल्पना, पतंजली हे जर कोणी महाराज असतील तर ते आता सध्या जिवंत आहेत का गेलेत? मग मी त्या रामदासांच्या किंवा एखाद्या इतिहास शास्त्रज्ञ किंवा थाटात त्याने सांगितलं, हा होते परवापरवापर्यंत होते, परवाच गेले म्हटलं 6,000 वर्षापूर्वी. आत्ता म्हटलं सोडून गेलं आपल्या सगळ्यांना ते 6,000 वर्षापूर्वी, जसं रामदासांनी म्हटले ना की राम तो कालचा सुत दशरथाचा, राम परवा परवाचा, कालचा राम तो, कालचा कोर आमच्या समोर, अशा थाटात त्यांनी सांगितलंय. पण अनंत योगीचा आत्मा राम, ते म्हणतात राम तो कालचा सुत दशरथाचा पण अनंत योगीचा आत्मा राम. तशा थाटात मी त्या बाईने सांगितलं, म्हणजे आत्ताच परवा 6,000 वर्षापूर्वी गेले. पण म्हणजे जाताना एक चांगली गोष्ट करून गेले ते आपल्या सगळ्यांसाठी, ते जाताना आपल्या सगळ्यांना एक आशीर्वाद देऊन गेलेत, की जो जो माझ्यानंतर या भक्तियोगांचा, भक्तियोगाचा का या सूत्रांचा मनापासून अभ्यास करील ना, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान योग योगेश्वर साक्षात प्रगट होऊन तिथे कायमचं वास्तव्य करतील असा आशीर्वाद आपल्या सगळ्यांचे जाताना देऊन गेलेले आहेत 6,000 वर्षापूर्वी. तसाच या पातंजला योगसूत्राच्या आपल्या भक्तियोगाच्या अभ्यासाला अगदी तसाच आशीर्वाद महर्षी नारदांनी पण दिलेला आहे. ते म्हणतात भक्ती कशी करावी, यथा ब्रज गोपिका नाम. ब्रजातल्या गोपी आपण ब्रजमे धूम मचाये काना असं नेहमी गाणं ऐकतो. तर या ब्रजातल्या गोपीने जशी अनन्य भावाने कृष्णामध्ये आणि आपल्यामध्ये कुठेही काही अंतर न ठेवता जशी भक्ती केली, तशी भक्ती आपण जर इथे केली तर आपल्याला तोच महर्षी नारदांचा आशीर्वाद हा आपल्याला या योग योगेश्वर कृष्णाच्या रूपाने मिळणार आहे. त्यामुळे हे योग योगेश्वर श्रीकृष्ण हे इथे आपण अभ्यास जोपर्यंत करत आहोत तोपर्यंत त्यांच्या आशीर्वादाने आपल्या अंतकरणात साक्षात प्रगट होऊन त्यांचे वास्तव्य करणार आहेत असा त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि हे दोन आशीर्वाद मिळाल्यानंतर आजच्या अभ्यासाला आणखी विशेष अशी गोडी अशी आहे की जगन्मातेचा आशीर्वादही आपल्याला आज लाभलेला आहे अण्णांच्या रूपाने. तेव्हा म्हणजे आजच्या आशीर्वादाचं महत्व मला असं वाटतं, विशेष महत्व म्हणजे आपले आपण नेहमी बघतो की एस एस एला मुलं असतात अगदी मन लावून झटकूताडे अभ्यास करत असतात, पण अभ्यास करत असता असता ते सगळं केलेलं आठवेल की नाही, शेवटच्या क्षणी नाही आठवलं तर काय होईल, मग हे हा फॉर्म्युला मला उद्या आठवेल का काय, ते काय करायला पाहिजे, असे त्यांच्या मनात अनेक शंका चालू असतात की चुटपुट लागून राहते की सगळा अभ्यास केलाय करा पण शेवटच्या क्षणी आठवेल की नाही, मुळात मी अभ्यास केल्यातले प्रश्न येतील की नाही, कारकीन दुसरेच काय येणार आहेत, अशी गडबड सुरू झाली की तो उठून तो आईला नमस्कार करून येतो. आई म्हणते अरे मधनं नमस्कार काय रे, नाही उद्या परीक्षा आहे ना, आत्ता तुला नमस्कार करून घेतो का, त्यामुळे मग माझी मनातली सगळी तळमळ खळबळ जी आहे ना ती सगळी शांत होईल. तसं आज आपण या जगन्मातेच्या आशीर्वादासाठी त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला असल्यामुळे आता या अभ्यास वर्गातली आपल्या मनातली सगळी खळबळ तळमळ जी काय आहे ती सगळी शांत होणार आहे आणि आजचा आपला अभ्यास हा भक्ती समजत समजत पतंजली अशा